व्हॉइस विला स्टुडिओ प्रस्तुत करीत आहे सीपीएन बिरार महाविद्यालय नागपूर द्वारा प्रकाशित नवप्रवर्तक उद्योजकांची यशोगाथा, लेखिका डॉक्टर मेधा कानेटकर यांचं हे पुस्तक त्यांच्याच आवाजात।
आत्मविश्वासाचा आविष्कार श्री विवेक देशपांडे। आर्थिक बळ प्राप्त करून स्वतःला कोणत्याही परिस्थितीत मजबूत करण्याची लहानपणापासून महत्वाकांक्षा बाळगणारे श्री विवेक देशपांडे हे एका प्रतिष्ठित मराठी कुटुंबातील आहे। वडील इरिगेशन विभागात काम करत होते। अत्यंत तत्ववादी असल्याने घरात पगारा व्यतिरिक्त अतिरिक्त पैसा कधीही आला नाही। काका दुसऱ्या गावी नोकरी करत असल्यानं त्यांचे चुलत भाऊ देखील त्यांच्याच घरी राहून शिक्षण घेत असत। सर्वच भावंडे अत्यंत हुशार, गुणवत्ता यादीत येणारे असेच होते। सर्व भावंड कोणी डॉक्टर तर कोणी इंजिनियर असे होते। त्यांचा चुलत भाऊ जेव्हा 1982 मध्ये डॉक्टर झाला तेव्हा ते 10th होते। चुलत भावाची डॉक्टर होऊनही पैशा अभावी होणारी धडपड ते पाहत होते। त्याचवेळी आपण कोणत्याही परिस्थितीत आर्थिक बळ कमवायचेच असे त्यांनी निश्चित केले। 10th-12th गुणवत्ता यादीत जरी नाव आले नाही तरी इंजिनिअरिंगला प्रवेश मिळेल आणि तोही कोणतीही शिफारस न करता अशा गुणांनी ते 12th परीक्षा पास झाले आणि आत्ताच्या VNIT मध्ये 1989-90 मध्ये त्यांनी प्रवेश घेतला। पैसा कमवण्याचा किडा मात्र त्यांच्या डोक्यातून निघाला नव्हता। त्याचवेळी BE प्रथम वर्षात असताना श्री किरीट जोशी यांच्याशी त्यांची ओळख झाली। दोघांचेही पैसे कमविण्याचे स्वप्न एकच असल्याने या ओळखीचे गाढ अशा मैत्रीत रूपांतरण झाले। किरीट जोशी यांचीही आर्थिक परिस्थिती काहीशी विवेक देशपांडे यांच्या सारखीच होती, त्यामुळे दोघांचेही सूर जुळून आले। त्यांनी BE प्रथम वर्षापासूनच इंजिनिअरिंगची पुस्तके विकून पैसे कमविण्यास सुरुवात केली। त्याचवेळी त्यांच्या एका प्रतीवर 10 रुपये प्रमाणे कमिशन मिळत असे। त्यांच्यापेक्षा वरिष्ठ असणारे त्यांच्याच कॉलेजमधील काही विद्यार्थी या इंजिनिअरिंग पुस्तकाचे प्रकाशन करीत असत। नंतरच्या वर्षी या विद्यार्थ्यांनी पुस्तक लिहिण्याचे नाकारले म्हणून श्री विवेक आणि श्री किरीट या दोघांनी त्यांच्याकडून या पुस्तकांची खरेदी केली आणि आपले स्वतःचे VK पब्लिकेशन नावाने प्रकाशन सुरू केले। आपल्या नंतरच्या विद्यार्थ्यांसाठी ते पुस्तक लिहित त्यात त्यांना बऱ्यापैकी कमाई होऊ लागली आणि त्या काळात इंजिनिअरिंगची पुस्तके उपलब्ध नसल्याने त्यांचा मोठ्या प्रमाणावर खप होऊ लागला। इंजिनियर झाल्यानंतर त्यांना खरं तर नोकरी करायची नव्हती, परंतु घरच्यांच्या दबावामुळे त्यांनी VIP कंपनीत नोकरी स्वीकारली। त्याचबरोबर किरीट जोशी सुद्धा या कंपनीत रुजू झाले। नाशिक, जळगाव, नागपूर अशा ठिकाणी VIP मध्ये त्यांना काम करावं लागलं, परंतु या दरम्यान त्यांच्या पुस्तक प्रकाशनाचं काम मात्र सुरूच होतं। केवळ 3 दिवसात ते पुस्तक प्रकाशन करीत असत। VIP गेस्ट हाऊस मध्ये राहून त्यांनी पुस्तक लिखाणाचं काम केलं। पुस्तकाच्या सर्व जबाबदाऱ्या हे दोघे मिळूनच पूर्ण करत असत। साधारणतः 1 ते 1.5 वर्ष केवळ त्यांनी VIP मध्ये काम केलं तेव्हाच VIP फर्निचर करणाऱ्या एका युनिट साठी साहित्य पुरवण्याचा विचार त्यांच्या मनात आला आणि या दोघांनी स्पेसवुड नावाने कंपनी स्थापन करून व्यवसाय सुरू करण्याचं ठरवलं। 1994 मध्ये एका भाड्याच्या जागेत त्यांनी या उद्योगाला सुरुवात केली। 1994-97 या 3 वर्षात त्यांना प्रचंड नुकसान सहन करावं लागलं, कारण VIP त्यांना ज्या मशिनरी पुरवल्या होत्या त्या 1 वर्षातच कंपनीने काढून घेतल्या, परंतु या दोघांनी हार मानली नाही। त्यांनी अशाच स्वतःच्या मशिनरी घेण्याचा निर्णय घेतला आणि हळूहळू व्यवसायात त्यांचा जम बसू लागला। VIP देखील या दरबात भरपूर ऑर्डर्स मिळू लागल्याने त्यांनी विवेक देशपांडे यांचा आधार घेण्याचे ठरवले। अशा प्रकारे 1997 नंतर व्यवसाय खऱ्या अर्थाने उत्तम प्रकारे सुरू झाला। त्यानंतर ते भाड्याच्या जागेतून M6 या हिंगणा येथील स्वतःच्या जागेत आले। 1998 मध्ये त्यांनी पहिल्यांदा भारतात 3D लॅमिनेशन असलेले फर्निचर निर्माण करण्यास सुरुवात केली। ही टेक्नॉलॉजी पहिल्यांदाच भारतात आल्याने त्यांना भरपूर ऑर्डर्स मिळू लागल्या। यावर्षी नवीन प्रयोग झाल्यानंतर पहिल्यांदा केवळ 1 दिवस त्यांची लॅमिनेशन मशीन चालायची, परंतु आता मात्र दररोज ही मशीन चालते आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्यांना आदेश मिळू लागले आहेत। सुरुवातीला त्यांची ही उलाढाल केवळ 19 लाखांची होती, ती आता 300 कोटींच्या घरात आहे। स्पेसवुड या कंपनीत जवळपास 1,000 कर्मचाऱ्यांना रोजगार उपलब्ध झाला आहे। 500 डीलर्स, 500 डिस्ट्रीब्युटर्स असा त्यांच्या विपणनाचा मोठा व्याप आहे आणि अप्रत्यक्ष रोजगार अंदाजे 3,000 लोकांना या उद्योगामुळे प्राप्त होत आहे। त्यांची या व्यवसायातील पहिली गुंतवणूक केवळ 65,000 रुपये होती। आज त्यांनी आपल्या कंपनीत 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे। देशातील सर्व मेट्रो शहरात त्यांच्या कंपनीची शोरूम्स आहेत। अशा जवळपास 17 शोरूम्स त्यांनी संपूर्ण देशभरात उघडले आहेत। त्यांच्या फर्निचर उत्पादनांची एक मोठी साखळी असून जवळपास 8 ते 10 हजारांची उत्पादने ते निर्माण करीत आहेत। यात ऑफिस फर्निचर, घरात उपयोगात येणारे फर्निचर यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे। सध्या ते 4 मजली एम्पिरियन्स शोरूम बांधण्याच्या प्रयत्नात आहेत। लवकरच हे शोरूम बांधून तयार होईल। या प्रत्येक कार्यात किरीट जोशी यांचे तेवढेच मोलाचे योगदान असल्याचे ते स्पष्ट करतात। म्हणतात ना, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. अशा प्रकारे आपल्या यशाचे गमक म्हणजे देवावरील प्रचंड विश्वास असं श्री विवेक देशपांडे सांगतात. त्यांचे आदर्श हे स्वामी विवेकानंद आहेत आणि कर्मण्ये वाधिका रस्ते मा फलेषु कदाचन यावर त्यांचा विश्वास आहे. याच विश्वासावर ते सतत कार्यमग्न असतात. कोणत्याही मोठ्या यशाने त्यांना खूप आनंद होत नाही, तर कोणतीही वाईट गोष्ट त्यांना विचलित करू शकत नाही. यानंतर पुढे काय असाच विचार करीत मार्गक्रमण करणे हा त्यांच्या कामाचा मंत्र आहे. अशा स्थित प्रज्ञ उद्योगिक तरुणाला आमचा मानाचा मुजरा.
या ऑडिओ बुकचे सर्व अधिकार लेखक आणि प्राचार्य CP&BR महाविद्यालय यांच्या अधीन आहेत. या ऑडिओ बुकचे मिक्सिंग आणि प्रोडक्शन व्हॉइस विला स्टुडिओ द्वारे करण्यात आला आहे.